नमस्कार, आपण ऐकत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। नमस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना यशवाणी ऐकायचंय, तर मग आमची वेबसाईट ओपन करा आणि ऐका यशवाणी। त्यासाठी लॉग इन करा ycmou.digitalyuniversity.ac। यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर असे अनेक शिक्षणक्रम राबवले जातात। अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी विविध विषयाच्या अभ्यासक्रमांवर आधारित मार्गदर्शन करण्यासाठी आणि संबंधित विषयाबद्दल शंका निरसन करण्यासाठी आणि आपल्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी ऐका यशवाणी। आमचे तज्ज्ञ आपल्याला विविध विषयांवर मार्गदर्शन करतील। मार्गदर्शनानंतर त्या संबंधित विषयाबद्दल आपल्याला काही शंका असतील, आपल्या मनातले काही प्रश्न असतील, तर ते आपण आम्हाला विचारू शकता। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे कोड क्रमांक 0253 आणि फोन नंबर 2231480 2231481 आणि 2230334। ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण SQL स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात। आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सोनाली पाटील मॅडम। त्यांचं शिक्षण MSc कॉम्प्युटर सीडॅक झालेलं आहे। 2 वर्षापासून ते अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि आज आपल्याला SQL म्हणजे स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज याविषयी आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत। सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीनं मी त्यांचं स्टुडिओत स्वागत करते। मॅडम नमस्कार। मॅडम, आज आपण SQL याविषयी मार्गदर्शन करणार आहात, तर नक्की SQL याचा लॉंग फॉर्म जसा माहिती आम्हाला, स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज, पण याविषयी जरा स्पष्टीकरण कराल।
सुरुवातीला SQL म्हणजे स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज, ती बेसिकली आपण डेटाबेसमध्ये जे वेगवेगळे ऑपरेशन्स करतो त्या ऑपरेशन्स करण्यासाठी SQLचा आपण वापर करतो। लेट्स स्टार्ट विथ अवर लेक्चर। फर्स्ट, हॅलो फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न अबाउट SQL। यू नो व्हेरी वेल व्हॉट मीन बाय स्ट्रक्चर। स्ट्रक्चर मीन्स प्रीअरेंज, or you can say that order. And what mean by query? A query means questions or doubts. Friends, in your mind question may arise, what is SQL and why we use SQL? Friends, SQL is a structural query language that having predefined structure which is used to solve queries related to database. Now we will see history of SQL. SQL consists of set of commands, that is instruction for defining, accessing and managing relational databases. In relational database we can define relation between different tables based on common field. Let's see History of SQL in brief. In 1970, Dr. E. F. Code at IBM Research Lab, California, published a relational model of data for large shared data bank, in which he described a set of abstract principles for database management, that is, relational model. The field of relational database technology has its origin in that paper. As in his research described several relational languages which implement some or all of features of abstract relational model. One of these language which was created in 1974-75 was the Structured English Query Language, that is SQL, which is defined by Donald Chamberlain and others at IBM Labs. The first IBM prototype was called SQL XRM. After that, as the time goes on, a revised version of SQL XRM was defined in 1977-76 and it named as SQL Z. The name was changed to SQL. A prototype of this became operational in 1977 and called as a System R. In 1982, the American National Standard Institute characterized its database committee to develop a standard for relational languages. In 1986, the database committee proposal was rectified by ANSI, which consists essentially of IBM language of SQL, and after that, in 1987, the ANSI standard was accepted as an international standard by ISO, that is International Organization for Standard. In 1986, the SQL 86 is developed by ANSI. The original standard is known as SQL 86. As this goes on, the enhancements were made per time. In 89, the SQL 89 is developed, which includes integrity enhancement features. And in 92, the SQL 92 is developed by ISO and ANSI, which is known as SQL 2. After that, SQL 99 is developed. It is known as a SQL 3, which added regular expression matching, then recursive queries, triggers, and some object-oriented features. Now let's see what is SQL. Friends, as you know, SQL is an ANSI standard computer language for assessing and manipulating database system, and it is used to retrieve and update data in database. Vidyarthi Mitranno, आता मी तुम्हाला SQL बद्दल माहिती सांगणार आहे. तसे तुम्हाला माहितीच आहे लँग्वेज काय असते. लँग्वेज हे एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे. तसेच क्वेरी म्हणजे काय? क्वेरी म्हणजे आपले डाउट्स किंवा काही शंका. आणि स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीला प्री डिफाईन किंवा प्री अरेंज असा फॉर्म असतो तेव्हा आपण त्या गोष्टीला स्ट्रक्चर म्हणतो. आता SQL म्हणजे नेमकं काय बरं? जेव्हा आपण डेटाबेस सिस्टीममध्ये वेगवेगळे कार्य करतो, जसे माहिती नवीन माहिती साठवणे, जुनी माहिती अपडेट करणे, तसेच महत्वाचा एखादा रेकॉर्ड सर्च करणे, ही माहिती आता डेटाबेसला तुम्ही कसे बरं देणार? त्यासाठी जी लँग्वेज यूज होते तिला आपण SQL म्हणतो. तर SQLचं नेमकं कार्य काय? ते डेटाबेसेसमधून माहिती काढून घेणे, तसेच माहिती अपडेट करणे, तसेच वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करणे, हे SQLचे कार्य झाले. बरं बरं विद्यार्थी मित्रांनो, SQL आता कोणत्या डेटाबेस बरोबर वापरू शकतो आपण? SQL आपण MS SS, तसेच DB2 आहे, परत मार्केटमध्ये MS SQL सर्व्हर अवेलेबल आहे, तसेच ओरॅकल, सिसबेस अशा वेगवेगळ्या डेटाबेस प्रोग्राम बरोबर आपण एसक्यूएल वापरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की एसक्यूएल नेमकं कार्य कशी करते. जेव्हा यूजर हा एखाद्या माहितीसाठी रिक्वेस्ट पाठवतो, ती रिक्वेस्ट ही डेटाबेस फाईलकडे जाते. त्या रिक्वेस्टला आपण काय बरे म्हणतो, त्या रिक्वेस्टला आपण क्वेरी असे म्हणतो. आणि क्वेरी म्हणजे काय असतं, तर क्वेरी ही यूजरची एक रिक्वेस्ट असते. ती आपल्याला डेटाबेसमधून माहिती रिट्राईव्ह करण्यासाठी उपयुक्त होते. आता एसक्यूएल म्हणजे ही क्वेरी लँग्वेज आहे, ती काय अलो करते, तर जे क्वेरी यूजरने स्पेसिफाय केलेली आहे त्या क्वेरीला मॅचिंग अशी कंडिशन सॅटिस्फाईड करणारे जे रेकॉर्ड्स असतात डेटाबेसमधून ते आपल्याला रिट्राईव्ह करून देण्याचे काम एसक्यूएल क्वेरी ही करत असते. जसे चला आता आपण एसक्यूएलचे कार्य सविस्तर पाहूया. फर्स्ट थिंग इज यूजर स्पेसिफाय सर्टन कंडिशन, म्हणजे यूजर हा एखादी कंडिशन देतो. त्यानंतर काय होते बरं, द प्रोग्राम विल गो थ्रू ऑल रेकॉर्ड्स इन डेटाबेस फाईल अँड सिलेक्ट दोज रेकॉर्ड्स दॅट सॅटिस्फाय द कंडिशन दॅट इज सर्चिंग. त्यानंतर प्रोग्राम हा काय करतो, जी डेटाबेस फाईल असते त्यातून ते रेकॉर्ड्स जी कंडिशन सॅटिस्फाय करतात असे रेकॉर्ड्स तो कंडिशन मॅचिंग करतो. आणि म्हणजे इथे सर्चिंग हे ऑपरेशन परफॉर्म केले जाते. त्यानंतर द रिझल्ट ऑफ क्वेरी विल देन बी स्टोअर इन द फॉर्म ऑफ टेबल्स, म्हणजे आपला रिझल्ट जनरेट होतो तो हा आपल्याला क्वेरीच्या फॉर्ममध्ये मिळत असतो, सॉरी आउटपुटच्या फॉर्ममध्ये हा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता स्लाइड नंबर 10 वर जाऊया. त्यात आपल्याला दिसत आहे की एसक्यूएल हे कार्य कसे करते. फिगर शोज थ्री बेसिक पार्ट, फर्स्ट इज अ यूजर, देन DBMS अँड थर्ड इज DB मेमरी दॅट इज डेटाबेस मेमरी. व्हॉट इज डेटाबेस मेमरी, डेटाबेस मेमरी म्हणजे काय असतं, तर हे एक फिजिकल स्टोरेज असतं. जसं आपले डिस्क असते, ड्रम्स असतात, तर हे एक फिजिकल स्टोरेज आहे. तर मित्रांनो, पहिले यूजर काय करतो, यूजर हा रिक्वेस्ट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला पाठवतो. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय करते, तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ही सिस्टीम कॉल यूज करते. सिस्टीम कॉल का बरे यूज करते, तर DBMS सिस्टीम कॉल हा क्वेरी डेटाबेस मेमरीकडे ट्रान्सफर करण्यासाठी सिस्टीम कॉल यूज होतात. त्यानंतर काय होते, जेव्हा आपली क्वेरी ही डेटाबेस मेमरीकडे ट्रान्सफर होते त्यानंतर डेटाबेस मेमरी ही रिक्वायर्ड डेटा हा तिथून रिट्राईव्ह करून DBMSला देते. म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला आपल्याला हवा असलेला डेटा हा परत दिला जातो. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय करते, त्यानंतर जो त्याला डेटाबेस मेमरीकडून जो डेटा मिळालेला असतो तो म्हणजे आपला रिझल्ट असतो, आणि तो रिझल्ट हा यूजरला दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता समजलं तुम्हाला की एसक्यूएल कसे वरे कार्य करते. युजरकडनं रिक्वेस्ट ती DBMSला पास होते, DBMSकडून ही ती सिस्टीम कॉलनुसार DBMS मेमरीकडे जाते, आणि DBMS मेमरी ही जो आपल्याला रिक्वायर्ड डेटा असेल तो रिझल्टच्या फॉर्ममध्ये DBMSला देतो, आणि DBMS हा आपल्याला रिझल्ट नंतर युजरला देतो. फ्रेंड्स, आता तुम्हाला आयडिया आलीच असेल की एसक्यूएल हे कार्य कसे करते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एसक्यूएलमध्ये काय बरे येत असेल, की एसक्यूएलमध्ये काय समाविष्ट होत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एसक्यूएलमध्ये खूप साऱ्या गोष्टी समाविष्ट होतात. तर बेसिकली आपण ज्या महत्वाच्या प्रायमरी 6 गोष्टी आहे म्हणजे एसक्यूएलचे पार्ट्स आहे ते कन्सिडर करूया. तर पहिला पार्ट कोणता आहे, तर डेटा डेफिनेशन लँग्वेज, त्यालाच काय म्हणतात, DDL म्हणतात. नंतर दुसरा पार्ट आहे इंटरॅक्टिव्ह DML, म्हणजेच इंटरॅक्टिव्ह डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. त्यानंतर तिसरा पार्ट आहे एम्बेडेड डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. म्हणजेच काय? तर इन शॉर्ट त्याला एम्बेडेड DML म्हणतात. आणि चौथा पार्ट आहे व्ह्यूज. पाचवा पार्ट आहे इंटिग्रिटी. आणि सहावा पार्ट आहे ट्रान्झॅक्शन कंट्रोल. तर विद्यार्थी मित्रांनो, SQL मध्ये प्रामुख्याने सहा पार्ट्स येतात. DDL, इंटरॅक्टिव्ह DML, नंतर एम्बेडेड DML, देन फोर्थ इज व्ह्यूज, अँड फिफ्थ इज इंटिग्रिटी, अँड सिक्स इज ट्रान्झॅक्शन कंट्रोल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या प्रत्येक पार्ट्स विषयी जास्तीची माहिती जाणून घेऊया. चला मग पहिल्या टॉपिक कडे वळूया. आपला पहिला टॉपिक आहे डेटा डेफिनेशन लँग्वेज, म्हणजेच DDL. विद्यार्थी मित्रांनो, स्कीमा काय असतो बरं? जेव्हा तुम्हाला एखादा डेटाबेस दिला त्याचा स्कीमा म्हणजे काय? तर स्कीमा म्हणजे त्या डेटाबेसचं ओव्हरऑल डिझाईन असतं, त्यालाच आपण स्कीमा असे म्हणतो. तर आता DDLचा यूज काय होतो? डेटा डेफिनेशन लँग्वेजचा वापर काय होतो SQL मध्ये? तर DDL हे स्कीमा स्पेसिफाय करण्यासाठी वापरले जाते. बरं, हा स्कीमा कसे स्पेसिफाय होतो SQL मध्ये? तर जेव्हा सेट ऑफ डेफिनेशन्स यूज होतात तेव्हा आपण तो स्कीमा स्पेसिफाय करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला DDLची म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेजची गरज पडते. विद्यार्थी मित्रांनो, DDL हा SQLचा एक पार्ट आहे आणि तो आपल्याला डेटाबेस टेबल क्रिएट करण्यासाठी अलो करतो. म्हणजे आपल्याला नवीन टेबल क्रिएट करण्यासाठी, अल्टर करण्यासाठी, ड्रॉप करण्यासाठी आपल्याला DDLची गरज पडते. तसेच आपण DDLच्या सहाय्याने काय करू शकतो? तर आपण इंडेक्स म्हणजे डेटाबेसमध्ये ज्या कीज वापरल्या जातात ते आपण डिफाईन करू शकतो. तसेच दोन वेगवेगळे टेबल्स असतात, त्याच्यामध्ये लिंक कशी द्यायची, म्हणजे दोन वेगवेगळ्या टेबल्सचे कनेक्शन कसे करायचे, त्यासाठी पण आपण DDL वापरतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डेटाबेसमध्ये कन्स्ट्रेंट्स असतात. कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय? की जेव्हा आपल्याला डेटाबेसमध्ये एखादं ऑपरेशन युजरला रिस्ट्रिक्ट करायचं असेल, किंवा ज्यावेळेस आपल्याला वाटतं की युजरने ते ऑपरेशन त्याच व्हॅलिड रिझनसाठी म्हणजे कंडिशनसाठी फॉलो केले पाहिजे, त्यासाठी आपण कन्स्ट्रेंट यूज करतो, तर त्यावेळेस आपण DDLच्या सहाय्याने काय करतो? तर हे कन्स्ट्रेंट पण डेटाबेस टेबलमध्ये डिफाईन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की DDL यामध्ये कोणते स्टेटमेंट येत असेल? जसे आधी दिलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगितलेलं की नवीन टेबल क्रिएट करण्यासाठी, तर याच्यात पहिलं जे स्टेटमेंट येतं ते क्रिएट टेबल्स येतं. त्याच्याने काय होते बरं? तर क्रिएट अ न्यू डेटा टेबल्स. क्रिएट टेबलचा पर्पोज आहे की आपण नवीन डेटाबेस टेबल हा क्रिएट करू शकतो. त्यानंतर येते अल्टर टेबल. आता नावातच कळतं की अल्टर म्हणजे काय. अल्टर म्हणजे चेंजेस. जेव्हा आपल्याला डेटाबेस टेबलमध्ये काही चेंजेस करायचे असतात तर त्यावेळेस आपण अल्टर टेबल चेंजेस हे स्टेटमेंट वापरतो. नंतर विद्यार्थी मित्रांनो, डिलीट करण्यासाठी पण तुम्हाला स्टेटमेंट लागेलच ना, तर त्यासाठी आपण ड्रॉप टेबल हे स्टेटमेंट वापरतो. नंतर जेव्हा आपण डेटाबेसमधून एखादी उपयुक्त माहिती शोधत असतो तेव्हा आपल्याला सर्चिंग करावी लागते आणि त्या सर्चिंगसाठी आपण एक विशिष्ट की यूज करतो. तर त्या कीला काय म्हणतात? सर्च की असं म्हणतात. सर्च की डेटाबेस टेबलमध्ये क्रिएट करणं म्हणजे काय करणे? तर आपण डेटाबेस टेबलमध्ये इंडेक्स क्रिएट करत असतो आणि त्यासाठी क्रिएट इंडेक्स हे स्टेटमेंट यूज होते. आणि लास्टली जर इंडेक्स क्रिएट झाली तर ती डिलीट करण्यासाठी पण तुम्हाला एक नवीन स्टेटमेंट लागेलच, तर त्यासाठी ड्रॉप इंडेक्स हे स्टेटमेंट यूज होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, DDL मध्ये जे इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स आहे ते कोणती बरं? तर फर्स्ट आहे क्रिएट टेबल, सेकंड आहे अल्टर टेबल, थर्ड आहे ड्रॉप टेबल, फोर्थ आहे क्रिएट इंडेक्स अँड फिफ्थ आहे ड्रॉप इंडेक्स. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेकंड पॉइंट लर्न करूया. तर सेकंड पॉइंट कोणता होता बरं? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजेच DML. आता आपण डीएमएल बद्दल जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आधी दिलेल्या माहितीनुसार क्वेरी म्हणजे एक स्टेटमेंट असतं जे रिक्वेस्ट पास करतं इन्फॉर्मेशनसाठी. क्वेरीच्या मदतीने आपण रिट्रायव्हल ऑफ इन्फॉर्मेशन करू शकतो. त्यात डीएमएल म्हणजे डेटा मॅन्युफ्युलेशन लँग्वेज आहे. त्यात काय होते बरं, तर त्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन रिट्रायव्हलसाठीची जी लँग्वेज यूज होते तिला क्वेरी लँग्वेज असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, डीएमएल हा एसक्यूएलचाच एक पार्ट आहे. आता एसक्यूएल म्हणजे काय, तर एसक्यूएल हा एक सिंटॅक्स असतो, तो आपण क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी यूज होतो. पण आता एसक्यूएल मध्ये वेगवेगळे सिंटॅक्स येतात, ते कशासाठी, नवीन रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी, इन्सर्ट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात आलं असेलच की डीएमएल मध्ये कोणत्या कमांड्स येतात बरं. डीएमएल हा एसक्यूएलचा भाग आहे आणि डीएमएल मध्ये काय समाविष्ट होते. तर मित्रांनो, तुम्हाला डेटाबेस टेबलमधून महत्वाची माहिती सिलेक्ट करावी लागते, तर त्यासाठी तुम्हाला सिलेक्ट हे एक कमांड यूज करावी लागते. तर मित्रांनो, डीएमएल मध्ये पहिली जी कमांड येते ती सिलेक्ट कमांड आहे. तर तिचा यूज काय बरे, तर एक्स्ट्रॅक्ट डेटा फ्रॉम डेटाबेस टेबल्स. म्हणजे आपल्याला उपयुक्त असलेला डेटा हा डेटाबेस टेबलमधून काढून देणे, त्यासाठी सिलेक्ट कमांडचा वापर होतो. देन सेकंड कमांड येते ती अपडेट. तर नावाने समजते तुम्हाला, अपडेट करणे म्हणजे काय करणे, जर एक्झिस्टिंग डेटा असेल डेटाबेस टेबलमधला तो अपडेट करणे, म्हणजे त्या जागेवर नवीन डेटा टाकणे. तर अपडेट कमांडचा यूज म्हणजे काय, तर अपडेट डेटा इन डेटाबेस टेबल. आणि तिसरी जी कमांड येते ती डिलीट. तर डिलीट कमांड काय करते, तर डेटाबेसमध्ये जो एक्झिस्टिंग डेटा असेल तो आपल्या ती जी माहिती असेल ती काही काळानंतर उपयुक्त नाही राहत किंवा आपल्याला ती नको हवी असते तेव्हा आपण तो डेटा डिलीट करतो, म्हणजे आपण डिलीट कमांडचा तिथे वापर करतो. मित्रांनो, आता एक्झिस्टिंग टेबलमध्ये नवीन डेटा ऍड करायचा आहे, तर त्यासाठी कोणते स्टेटमेंट वापरणार, तर इन्सर्ट इन टू ही कमांड त्या ठिकाणी आपण वापरणार. तिचा समाविष्ट डीएमएल मध्ये होतो आणि ही फोर्थ कमांड आहे जी डीएमएल मध्ये समाविष्ट होते. तर त्याने काय होते बरे, तर आपण न्यू डेटा हा डेटाबेस टेबलमध्ये ऍड करतो. तर मित्रांनो, डीएमएल मध्ये किती कमांड्स आल्या, तर एकूण चार कमांड आल्या. पहिली होती सिलेक्ट, त्याच्यानंतर अपडेट, थर्ड आली डिलीट अँड फोर्थ आली इन्सर्ट इन टू. तर मित्रांनो, आता आपण दोन पार्ट्स पाहिले, पहिला डीडीएल आणि सेकंड पाहिला डीएमएल. आता आपण एसक्यूएलच्या तिसऱ्या पार्ट्सकडे वळूया. तर तो कोणता आहे, व्ह्यू डेफिनेशन. तर मित्रांनो, व्ह्यू म्हणजे काय, जेव्हा एसक्यूएलमध्ये डीडीएलचा समावेश होतो तर आपण काय करतो, एक व्ह्यू डिफाईन करतो. जसं आपल्याला टेबल क्रिएट करायचं असेल त्यासाठी आपल्याला आधी व्ह्यू करावा लागतो, त्याचं आपल्या माइंडमध्ये व्हिज्युअलायझेशन करावं लागतं की आपला टेबल कसा असेल. तर व्ह्यू म्हणजे काय असतं, तर एक रिलेशन असतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात की हा एक टेबल्स असतो, फिजिकल टेबल्स असतो. आणि हा कशासाठी यूज होतो, तर हा क्वेरी एक्सप्रेशनमध्ये हा यूज होतो. तर मित्रांनो, व्ह्यू मध्ये काय असते, तर ही एक स्टोअर क्वेरी असते जी व्हर्च्युअल टेबल सारखी स्टोअर होत असते. आणि याच्यामध्ये काय असते, तर आपला जो रिझल्ट सेट असतो ना क्वेरीचा, तर तो व्ह्यू मध्ये हा समाविष्ट असतो. म्हणजे इन शॉर्ट, व्ह्यू काय आहे, तर व्ह्यू कन्सिस्ट ऑफ स्टोअर क्वेरी एसेसिबल एज अ व्हर्च्युअल टेबल दॅट इज कम्पोज ऑफ रिझल्ट सेट ऑफ क्वेरी. देन फोर्थ पार्ट एसक्यूएलचा आपण बघणार आहोत, एम्बेडेड एसक्यूएल. आता नावातच समजत असेल तुम्हाला, एम्बेडेड म्हणजे समाविष्ट करून घेणे. आता एम्बेडेड एसक्यूएल म्हणजे काय, किंवा ते काय समाविष्ट करून घेत असेल बरं. तर एम्बेडेड एसक्यूएल म्हणजे ते ज्या आपले एसक्यूएल स्टेटमेंट असतात ते इतर प्रोग्रामिंगमध्ये कसे समाविष्ट करून घ्यायचे, त्यासाठी आपण एम्बेडेड एसक्यूएल वापरतो. तर एम्बेडेड एसक्यूएलचा उपयोग काय, तर इट डिफाइन्स हाऊ एसक्यूएल स्टेटमेंट कॅन बी एम्बेडेड विदिन प्रोग्रामिंग लँग्वेज सच एज सी, C++, Java and Pascal or etc. म्हणजे एम्बेडेड एसक्यूएलच्या मदतीने तुम्ही आपले एक्झिस्टिंग एसक्यूएल स्टेटमेंट हे वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वापरू शकता. आता पाचवा एसक्यूएलचा पार्ट आपण जो बघणार आहोत तो आहे इंटिग्रिटी. मित्रांनो, एसक्यूएलमध्ये जी DDL लँग्वेज येते म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज, त्यात काय असतं तर ती काय यूज करते तर इट कन्सिस्ट ऑफ कमांड्स फॉर स्पेसिफाईंग इंटिग्रिटी कन्स्ट्रक्ट दॅट डेटा स्टोअर इन डेटाबेस मस्ट सॅटिस्फाईड. म्हणजे आपण इंटिग्रिटीमध्ये अशा कमांड्स यूज करतो की ज्या डेटाबेसने सॅटिस्फाईड करायला हव्या, त्यासाठी आपण एसक्यूएलमध्ये इंटिग्रिटी हा पार्ट येतो. तर 6 नंबरला येते ऑथरायझेशन, जो एसक्यूएलचा पार्ट आहे. ऑथरायझेशन म्हणजे काय? मित्रांनो, एसक्यूएलची DDL कमांड लँग्वेज आहे, त्याचे कमांड्स येतात त्या आपण त्याच्यामध्ये आपण एसेस राईट हे स्पेसिफाय करू शकतो. तर आता हे एसेस राईट म्हणजे काय? तर जसे आपण व्ह्यूज आहे, रिलेशन्स आहे म्हणजे टेबल्स आहे, त्यांना ठराविक एसेसचे राईट्स देतो, त्यासाठी आपल्याला ऑथरायझेशनची गरज पडते. तर मित्रांनो, ऑथरायझेशन म्हणजे काय? तर एसक्यूएल DDL कन्सिस्ट कमांड फॉर स्पेसिफाईंग एसेस राईट्स टू रिलेशन अँड व्ह्यूज. आता एसक्यूएलचा जो सातवा पार्ट आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन कंट्रोल, त्याच्याकडे आपण वळूया. तर त्यात काय येते? मित्रांनो, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तुम्हाला माहीत असेल की हा फक्त सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो जो एका सिक्वेन्सने फॉलो केला जातो. तर एसक्यूएलमध्ये अशा कमांड्स येतात त्या बिगिनिंग आणि एंडिंग ऑफ ट्रान्झॅक्शन स्पेसिफाय करण्यासाठी यूज होतात. तर त्याचा समावेश हा ट्रान्झॅक्शन कंट्रोल्समध्ये येतो. तर मित्रांनो, यापुढे आपण डेटाबेस बद्दल आणि टेबल्स बद्दल पाहू.
मॅडम, आपण त्याच्याबद्दल बघूच या, पण पुन्हा एकदा आपल्या या वेबसाईट बरोबर मी च्या विषयी मैत्रिणींना सांगते की आपण जर याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला हा सगळा कार्यक्रम ऐकता येणार आहे. यशवाणी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला यशवाणी ऐकायचंय, त्यासाठी लॉग ऑन करा ycmou.digitalyuniversity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातो, ज्ञानाचा झरा घरोघरी आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. या ज्ञानाच्या गंगेत आपणही सामील व्हा आणि त्यासाठी ऐका रोज 12 ते 1 यशवाणी. आमच्या विविध शिक्षण क्रमावर आधारित अभ्यासक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन आम्ही यातून करत असतो. या मार्गदर्शनानंतर आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर त्यासाठी आपण आम्हाला फोन पण करू शकता. आमचा फोन नंबर आहे, कोड क्रमांक आहे 253 आणि फोन नंबर्स आहेत 22 31 481 आणि 22 30 334. या नंबरवर फोन करून आपल्या मनातल्या शंका आपण विचारू शकता. त्यासाठी ऐका यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज अर्थात SQL याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऐकत आहात. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सोनाली पाटील मॅडम. त्यांचं शिक्षण MSc कॉम्प्युटर आणि सीडॅक झालेलं आहे. 2 वर्षापासून त्या या अभ्यासक्रमाच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्याच आज आपल्याला SQL स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज याविषयी सांगतायत. आणखीन काही याविषयी आपल्याशी संवाद साधतायत पाटील मॅडम.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवातीला जे पाहिलं ते काय होते, ते SQL म्हणजे काय, SQL चे कार्य कसे, तसेच SQL मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, बेसिकली आपण 6 गोष्टी पाहिल्या होत्या. आता आपण वळणार आहोत पुढच्या टॉपिक कडे, तो म्हणजे काय, तर कन्सेप्ट ऑफ डेटाबेस अँड डेटाबेस टेबल. तर बिफोर लर्निंग एसक्यूएल वी हॅव टू लर्न व्हॉट इज डेटाबेस और डेटाबेस टेबल अँड डेटाबेस टेबल. फर्स्ट वी सी द डेटाबेस. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज ऑर्गनाइज सो दॅट इट कॅन इझिली बी ऍसेस मॅनेज अँड अपडेटेड. मित्रांनो, आता डेटाबेस म्हणजे काय? तर सरसोप्या भाषेत डेटाबेस म्हणजे काय असते की एक किंवा एकापेक्षा जास्त टेबलचा ज्या समावेश असतो त्याला त्या कलेक्शनला आपण काय म्हणतो? डेटाबेस म्हणतो. मित्रांनो, टेबल म्हणजे काय? तुम्हाला नेट माहिती आहे. नेट म्हणजे जी नेट आपण यूज करतो ती. त्यात काय असतं? रोज असतात आणि कॉलम्स असतात, म्हणजे एक जाळीसारखं. तर टेबल्समध्ये पण काय असते? तर टेबलमध्ये खूप सारे कॉलम्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो? फील्ड्स म्हणतो. आणि टेबलमध्ये खूप सारे रोज असतात, त्यांना आपण काय म्हणतो? रेकॉर्ड्स म्हणतो. आणि या रोज आणि कॉलम्समध्ये काय असते? तर आपली जी उपयुक्त माहिती असते, इम्पॉर्टंट जो डेटा असतो, तो आपण या टेबलमध्ये समाविष्ट करत असतो. आता मित्रांनो, टेबलला आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला युनिक नेम तर हवं असेलच ना. कारण आयडेंटिफाय करायचं म्हणजे त्या टेबलला तुम्ही युनिक नेम देणार. तर प्रत्येक टेबलला काय असते? आयडेंटिफाय करण्यासाठी एक युनिक नेम असते, त्याला आपण टेबलचं नेम असं म्हणतो. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं, डेटाबेस म्हणजे वन ऑर मोर टेबल्स, देन इच टेबल्स हॅव युनिक नेम अँड ऑल्सो टेबल कन्सिस्ट ऑफ मेनी कॉलम्स अँड रोज. कॉलम इज नोन एज अ फील्ड्स अँड रोज इज नोन एज अ रेकॉर्ड. वेन वी कन्सिडर सिंगल रोज इन टेबल इट इज नोन एज टपल. म्हणजे जेव्हा तुम्ही एक सिंगल रोज कन्सिडर करतात, सिंगल रेकॉर्ड कन्सिडर करतात, तर त्याला काय म्हणतात डेटाबेसच्या लँग्वेजमध्ये? ते त्या टेबलचे टपल्स झालं. ओके मित्रांनो, आता आपण पुढे डेटाबेसचे डेटाचे टाईप पाहूया. आता डेटा टाईप म्हणजे काय? मित्रांनो, आपण टेबल यूज करतो त्यामध्ये वेगवेगळी माहिती टाकतो. तर जशी काही माहिती ही न्यूमेरिक असते, म्हणजे नंबर फॉर्मॅटची असते, आणि काही माहिती ही कॅरेक्टर फॉर्मॅटची असते. तसेच कधी कधी आपण टेबल्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण टाकत असतो, जसं करन्सी येते किंवा इमेजेस येतात. तर हे आपल्याला टेबलमध्ये समाविष्ट करावे लागतात. पण मित्रांनो, त्याच्यासाठी स्पेसिफिक डेटा टाईप हा यूज करावा लागतो. जसं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या स्टुडंटचे मार्क हे स्टुडंट टेबलमध्ये एंटर करत असणार, तेव्हा तुम्ही न्युमेरिकच डेटा यूज करणार. त्यावेळेस तुम्ही कॅरेक्टर डेटा हा वापरू नाही शकत, कारण स्टुडंटचे मार्क्स हे न्युमेरिक असतात. जसं समजा स्टुडंटचे मार्क्स हे 24 आहे, तर तुम्ही काय करणार? जस्ट तुम्ही एंटर करताना 2 आणि 4 यूज करणार. तिथे तुम्ही सांकेतिक भाषेत असं नाही लिहिणार, वर्ड्समध्ये नाही लिहिणार की 24, म्हणजे हा डेटा कसा झाला? न्युमेरिक झाला. तर मित्रांनो, एसक्यूएल मध्ये डिफरंट टाईपचे डेटा टाईप्स यूज होतात. तर डेटा टाईप म्हणजे काय? की डेटा टाईप स्पेसिफाय द टाईप ऑफ डेटा दॅट कॅन बी यूज फॉर पर्टिक्युलर कॉलम इन टेबल. म्हणजे टेबलमधल्या पर्टिक्युलर कॉलमसाठी ठराविक पद्धतीचा आपल्याला डेटा यूज केला जातो. आणि त्याचा टाईप डिफाईन करायचं काम कोणाचं असतं? तर डेटा टाईपचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एसक्यूएल मधले जे अवेलेबल आहे डेटा टाईप्स ते जाणून घेऊया. ते लेट्स सी ऑल ऑफ देम. आता मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्वेरी वगैरे लिहितात, त्याच्या अगोदर तुम्हाला डेटाबेस डेटा टाईप बद्दल ज्ञान हे पाहिजेच. कारण का? तर त्यानुसार आपल्याला टाईप्स डिफाईन करायचे आहे. इट इज नेसेसरी टू नो व्हॉट ऑल टाईप ऑफ डेटा कॅन बी स्टोअर इन टेबल, दॅट इज विच डेटा टाईप्स आर सपोर्टेड बाय एसक्यूएल. म्हणजे आपल्याला आता बघायचं आहे की कोणते डेटा टाईप हे एसक्यूएल कडनं सपोर्ट होतात. तर बेसिकली आपण 6 डेटा टाईप पाहणार आहोत, जे एसक्यूएल मध्ये मेजरली म्हणजे वारंवार यूज होतात. तर लेट सी. फर्स्ट इज अ इंटीजर. त्याचा सिंटॅक्स आहे जस्ट इंटीजर. आता याला किती स्टोरेज लागते बरं? तर 4 बाइट्स हे स्टोरेज लागते. आणि त्यात काय बरं स्टोअर केले जाते? तर याच्यामध्ये इंटीजर्स नंबर हे स्टोअर केले जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्याच्यात 78 किंवा -123 असे नंबर्स तुम्ही स्टोअर करू शकतात. तर पहिला आपण पाहिला इंटीजर डेटा टाईप. देन सेकंड इज रियल. तर याचा सिंटॅक्स आहे जस्ट रियल. आणि याला पण किती स्टोरेज लागते, तर 4 bytes स्टोरेज लागते. आता हा कशासाठी यूज होतो? इट इज यूज टू स्टोअर सिंगल प्रिसिजन फ्लोटिंग पॉइंट नंबर. फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणजे काय मित्रांनो? जेव्हा आपण पॉइंट मध्ये व्हॅल्यू स्पेसिफाय करतो, जसे -45.23 किंवा 125.69, तर तुम्हाला समजलं रियल हा डेटा टाइप का यूज होतो. जेव्हा तुम्हाला सिंगल प्रिसिजन फ्लोटिंग पॉइंट नंबर यूज करायचा असेल तेव्हा तुम्ही रियल हा डेटा टाइप यूज करतात. आता मित्रांनो, थर्ड डेटा टाइप हा आहे कॅरेक्टर, मीन्स कॅरेक्टर व्हॅरिंग, त्याला आपण व्हॅर कॅर असे म्हणतो. आता याचा सिंटॅक्स काय आहे? तर व्हॅर कॅर 2, अँड आपण त्याला कसे बरं लिहितो? व्हॅर कॅर 2 आणि राऊंड ब्रॅकेट देन एक्स अँड क्लोजिंग ब्रॅकेट. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की इन ब्रॅकेट मध्ये जो एक्स आहे तो म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण लेंथ स्पेसिफाय करतो की किती कॅरेक्टर तुम्हाला रिक्वायर्ड आहे. जसे फॉर एक्झाम्पल, मला विद्यार्थ्याचं नाव स्टोअर करण्यासाठी मला 15 characters गरज असेल, तर मी लेंथ काय यूज करेल? 15, व्हेअर कॅर 2 इन ब्रॅकेट 50. ओके, देन कॅरेक्टर मध्ये काय असतं? मॅक्झिमम किती कॅरेक्टर वर तुम्ही स्टोअर करू शकता? तर मॅक्स तुम्ही 1000 characters तुम्ही स्टोअर करू शकता. आणि त्याचा बेसिकली यूज हा कॅरेक्टर यूज करायचा असेल तेव्हा होतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्हाला स्ट्रिंग द्यायची असेल हॅलो और समथिंग लाईक नेम, विद्यार्थ्याचं नाव जसं सुजाता असेल, तेव्हा आपण कॅरेक्टर डेटा टाईप हा यूज करतो. मित्रांनो, आता चौथा डेटा टाईप कडे आपण वळूया, तो आहे डेट. तर तुम्हाला नावातच समजलं असेल की डेट हा डेटा टाईप कशासाठी वापरला जात असेल, की त्यामध्ये आपण इयर, मंथ आणि डे हे स्टोअर करू शकतो. मित्रांनो, आता डेटा टाईप डेटला किती वर स्टोरेज लागत असेल? तर 8 bytes स्टोरेज हे डेटसाठी वापरले जाते. मित्रांनो, पाचवा जो डेटा टाईप आहे तो आहे इमेज. आता कधी कधी डेटाबेसमध्ये महत्वाच्या इमेजेस पण तुम्हाला स्टोअर कराव्या लागतात, जी एक इमेज फाईल असते. तर त्याचा सिंटॅक्स काय असतो बरं इमेजसाठी? तर ही एक बायनरी व्हॅल्यू असते, तर तिला किती आपण स्टोरेज देऊ शकतो मॅक्झिमम? तर तिला 2 GB पर्यंत स्टोरेज हे अवेलेबल असते. आणि त्याच्यामध्ये काय होते बरं? तर जेव्हा आपण हा डेटा टाईप वापरतो तेव्हा आपण एखादी इमेज ही टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो महत्वाचा 6वा डेटा टाईप आहे तो ऑटो नंबर. ऑटो नंबरला किती जागा लागते? तर त्याला 4 bytes लागतात. आता मित्रांनो, कधी कधी डेटाबेसमध्ये काम करताना तुम्हाला असं वाटत असेल की एका कॉलमचे जे नंबरिंग तुम्ही डिफाईन करणार आहे ती ऑटो इन्क्रिमेंट व्हायला हवी. जसे उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही रोल नंबर यूज करतात स्टुडंट टेबलसाठी, तर तो स्टार्टिंग फ्रॉम 1 असतो आणि इन्क्रिमेंट 1 by 1 होत असतो. म्हणजे फर्स्ट स्टुडंटचा 1, देन सेकंडचा 2, अप टू जितके टोटल नंबर ऑफ स्टुडंट असेल तितके. फॉर एक्झाम्पल 1 to 60, त्याची व्हॅल्यू ही 1, 2, 3, 4 अशी वाढत जाते. तेव्हा तुम्हाला असं जर वाटत असेल की हे ऑटो इन्क्रिमेंट व्हावं टेबलमध्ये, तेव्हा आपण ऑटो नंबर हा डेटा टाईप वापरत असतो. तर याची इन्क्रिमेंट बाय डिफॉल्ट 1 होत असते, तर याला 4 bytes स्टोरेज हे लागत असते. तर मित्रांनो, आता आपण बेसिक 6 types पाहिले, जसं डेट हे, इमेज आहे, ऑटो नंबर आहे, कॅरेक्टर आहे. ओके, आता मित्रांनो, तुम्हाला डेटा टाईप्स बद्दल कळलंच असेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अरे एसक्यूएल म्हणजे काय ते समजले, एसक्यूएलचे कार्य कसे ते समजले, परत डेटाबेस म्हणजे काय ते समजलं, टेबल पण आपण पाहिलं, आणि डेटा टाईप्स काय यूज करतात आणि कोणते कोणते महत्वाचे डेटा टाईप्स आहे ते पण तुम्ही पाहिले. तर आता तुमच्या मनात शंका आलीच असेल की अरे मॅडम बोलल्या होत्या की क्वेरी म्हणजे जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन डेटाबेसला देतो त्याला आपण क्वेरी म्हणतो. आता ह्या क्वेरीचं स्ट्रक्चर बरं कसं असेल? तुम्हाला वाटतच असेल की क्वेरी स्ट्रक्चर हे कसं डिफाईन केलं जातं. तर आता आपण पुढचा टॉपिक शिकणार आहोत, तो आहे क्वेरी स्ट्रक्चर बद्दल. तर जेव्हा तुम्ही एसक्यूएल यूज करतात एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आहे. त्यात प्रत्येक क्वेरीला हे प्रीडिफाईन एक स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला ज्या पद्धतीने डिफाईन केलेलं आहे एसक्यूएल मध्ये त्याच पद्धतीने तुम्हाला यूज करावं लागतं. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बदल करता येत नाही मित्रांनो. जसे पहिले जे स्ट्रक्चर पाहणार आहोत आपण ते सिलेक्ट क्वेरीसाठी पाहणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला काय करता येईल तर जे आपलं टेबल्स आहे त्या टेबल्समधून आपल्याला महत्वाची माहितीही काढता येईल. तर मित्रांनो आता जी आपण क्वेरी लिहिणार आहोत ती आहे सिलेक्टसाठी. आणि त्याचं फॉर्मॅट कसं आहे, फॉर्मॅट म्हणजे त्याचा सिंटॅक्स, त्याचा फॉर्मॅट कसा असेल किंवा त्याचं बेसिक क्वेरी स्ट्रक्चर कसं असेल, तर त्यासाठी पहिले तुम्हाला लिहावं लागेल सिलेक्ट. सिलेक्ट हे कीवर्ड आहे, ठीक आहे. तर फर्स्ट पार्ट आहे सिलेक्ट. त्याच्यानंतर सेकंड जे येणार आहे ते काय असेल, तर ते असतील कॉलमची नावं, म्हणजे कॉलम वन, देन कॉमा, कॉलम टू, अप टू कॉलम एन. इथे आपण काय करणार तर जे आपल्याला कॉलम्स डिफाईन करायचे आहे ते आपण इथे डिफाईन करणार. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टेबलचं नाव तर स्पेसिफाय करावं लागेल, पण त्यासाठी तुम्हाला आधी लिहावं लागेल फ्रॉम हा कीवर्ड यूज करावा लागेल. तर फ्रॉम आणि त्याच्यानंतर तुम्ही टेबलचं नाव देणार. आणि त्यानंतर जर तुम्हाला टेबलमधनं ठराविक कंडिशन सॅटिस्फाईड करणारे जर तुम्हाला रेकॉर्ड्स हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हेअर क्लॉज हा यूज करावा लागेल. तर व्हेअर क्लॉज नंतर तुम्ही काय देणार, तर व्हेअर क्लॉज नंतर तुम्ही कंडिशन देणार. मित्रांनो आपलं क्वेरी स्ट्रक्चर कसं झालं, तर सुरुवातीला सिलेक्ट, देन कॉलम वन, कॉमा कॉलम टू, कॉमा कॉलम अप टू एन, फ्रॉम टेबल नेम, व्हेअर कंडिशन, म्हणजे वी कॅन स्पेसिफाय एनी नंबर ऑफ कॉलम इन द सिलेक्ट पार्ट, द टेबल नेम शुड बी रिटन आफ्टर फ्रॉम, इफ एनी कंडिशन आर टू बी गिवन देन दे कॅन बी रिटन इन व्हेअर पार्ट. नाउ वी विल स्टडी इच ऑफ दीज पार्ट सेपरेटली. मित्रांनो लेट स्टार्ट विथ सिलेक्ट स्टेटमेंट. आपण सिंटेक्स पाहिलंच आहे की सिलेक्ट काय यूज होते, यूज टू सिलेक्ट डेटा फ्रॉम डेटाबेस, सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम. आता आपण एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो समजा स्टुडंट हा टेबल आहे, तर जेव्हा तुम्ही स्टुडंट टेबल व्हिज्युअलाइज करतात मनात तर तुम्हाला काय वाटत असेल की स्टुडंट बद्दल कोणती माहिती असेल, बरोबर. स्टुडंट बरोबर बद्दल महत्वाची माहिती कोणती असेल, तर रोल नंबर असेल, स्टुडंटचा फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, ऍड्रेस असेल, सिटी असेल. तर मित्रांनो आपण ह्या एक्झाम्पलमध्ये सहा फील्ड्स कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट आहे रोल नंबर, देन फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस, सिटी, अँड सिक्स आहे डेट ऑफ बर्थ, ठीक आहे. तर मित्रांनो सपोज तुम्हाला अशी क्वेरी लिहायची असेल की जी रोल नंबर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ही इन्फॉर्मेशन फेच करेल म्हणजे रिट्राईव्ह करेल, तर त्यासाठी तुम्ही सिलेक्ट क्वेरी कशी लिहिणार बरं. तर मी सांगितलेलं सिलेक्ट सुरुवातीला लिहायचं, सिलेक्ट देन जे फेच करण्यासाठी म्हणजे रिट्राईव्ह करायचे आहे त्या कॉलमची नावं म्हणजे रोल नंबर, कॉमा फर्स्ट नेम, कॉमा लास्ट नेम, त्यानंतर फ्रॉम टेबल नेम, टेबल नेम आपला आहे स्टुडंट. मग क्वेरी स्ट्रक्चर कसं झालं, आपली कमांड कशी झाली, सिलेक्ट रोल नंबर, कॉमा फर्स्ट नेम, कॉमा लास्ट नेम, फ्रॉम स्टुडंट. आता ह्या स्टेटमेंटचं आउटपुट काय असेल, तर ह्या स्टेटमेंटने काय होईल, दिस स्टेटमेंट विल सिलेक्ट कॉलम्स, रोल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट टेबल अँड डिस्प्ले ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम दिस कॉलम, ओके. आता आपण पुढचं स्टेटमेंट बघू, ते म्हणजे सिलेक्ट स्टेटमेंटशी रिलेटेड आहे. विद्यार्थी मित्रांनो समजा तुमचा टेबल हा खूप मोठा आहे आणि त्या टेबलमध्ये मोर देन 20 कॉलम्स आहे, तर हे तुम्हाला फिजिबल होईल का प्रत्येक कॉलमचं नाव लिहायचं, सिलेक्ट कीवर्ड नंतर तुम्ही प्रत्येक टेबल कॉलमचं नाव लिहिणार आणि ते क्वेरी फॉर्म करणार. तर हे कसं आहे, हेक्टिक काम आहे, हा हेक्टिक जॉब आहे. त्यासाठी एसक्यूएलमध्ये एक ऍस्ट्रिक साइन म्हणजे ऍस्ट्रिक सिम्बॉल यूज होतो. म्हणजे ऍस्ट्रिक सिम्बॉल म्हणजे काय असतो, तर हा एक स्टार आहे, जसं आपला सिम्पल स्टार आहे त्यालाच आपण ऍस्ट्रिक सिम्बॉल म्हणतो. तर जेव्हा तुमच्या टेबलमध्ये खूप सारे कॉलम्स असतात आणि तुम्हाला सर्व फेच करायचे असतील म्हणजे रिट्राईव्ह करायचे असतील, तर तुम्ही काय करणार, तर क्वेरी कशी लिहिणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम आणि सर्वात शेवटी क्वेरीच्या शेवटी तुम्ही सेमी कोलन देणार. ओके, सेमी कोलन हा क्वेरीच्या शेवटी तुम्हाला द्यावाच लागतो. मित्रांनो, आता तुम्हाला प्रत्येक कॉलमचं नाव हे सेपरेटली लिहिण्याची गरज नाही. तर स्टार मीन्स ऍस्ट्रिक सिम्बॉल विच इंडिकेट दॅट ऑल द कॉलम्स फ्रॉम द गिवन टेबल नेम इज टू बी सिलेक्टेड. आता ऍस्ट्रिक सिम्बॉलचं यूज माहितीच आहे. वी कॅन रिड्यूस द वर्क ऑफ रायटिंग ऑल कॉलम्स नेम सेपरेटली इफ ऑल द कॉलम्स इन अ पर्टिक्युलर टेबल आर टू बी सिलेक्टेड. तो मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल पाहूया. जसं स्टुडंट टेबलचे सगळे कॉलम तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, तर तुम्ही फक्त क्वेरी लिहा सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. तर आउटपुट काय असेल बरं क्वेरीचे? तर ऑल रेकॉर्ड्स प्रेझेंट इन टेबल स्टुडंट. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं की वन बाय वन कॉलम नेम स्पेसिफाय करणं आणि स्टार स्पेसिफाय करणं सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये तर काय फरक आहे हा तुम्हाला आता समजला. मित्रांनो, आता आपण पुढचं जे कीवर्ड पाहणार आहोत ते आहे डिस्टिंग. तर नेक्स्ट वी विल सी वन ऑफ द कीवर्ड यूज विथ द सिलेक्ट स्टेटमेंट. वी कॅन यूज मेनी कीवर्ड विथ सिलेक्ट स्टेटमेंट, बट नाऊ वी विल सी द डिस्टिंग कीवर्ड. डिस्टिंग कीवर्ड कॅन बी यूज विथ सिलेक्ट स्टेटमेंट टू रिटर्न ओनली डिस्टिंग डिफरंट व्हॅल्यूज, मीन्स व्हॅल्यू विदाऊट रिपिटेशन. मित्रांनो, आता जेव्हा टेबलमध्ये माहिती असते तेव्हा एका कॉलम्समध्ये खूप सारी माहिती ही रिपीट होत असते. जसं सिटी नेम आहे, सिटी नेम हे रिपीट होणार आहे. एका सिटीमधून येणारे खूप सारे स्टुडंट्स असू शकतात. तर मित्रांनो, कधी कधी तुम्हाला वाटत असेल की वेगवेगळ्या सिटीमधले स्टुडंटचं तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल, त्यावेळेस तुम्ही काय करणार? तर तुम्ही डिस्टिंग कीवर्ड यूज करणार. आता आपल्या सिलेक्ट बरोबर डिस्टिंग कीवर्ड तुम्हाला वापरायचं आहे, मग सिंटॅक्स कसा होत असेल बरं क्वेरीचा? तर सिलेक्ट, त्यानंतर डिस्टिंग, नंतर कॉलम्स नेम, देन फ्रॉम टेबल नेम. ओके, तर मित्रांनो, आता आपण सिलेक्ट डिस्टिंगचं एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो, जसं मी सांगितलं की सपोज वी हॅव टू सी द नेम्स ऑफ सिटीज फ्रॉम वेअर द स्टुडंट हॅव कम, देन वी कॅन राईट द क्वेरी ॲज सिलेक्ट सिटी फ्रॉम स्टुडंट्स. Using these queries, the names of city may repeat if two or more students belong to the same city. The output of our query will the name of all cities present in table student. So, to remove repetition, we use the distinct. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्वेरी वापरणार सिलेक्ट डिस्टिंग सिटी फ्रॉम स्टुडंट, त्यामुळे काय होईल? दिस क्वेरी विल डिस्प्ले द सिटीज नेम विदाउट रिपिटेशन. ओके, म्हणजे डुप्लिकेट जे सिटी नेम आहे ते तुमच्या आउटपुटमधून निघून जातील. तर मित्रांनो, आता आपण पुढे सिलेक्ट या स्टेटमेंट बरोबर जो आपण वेहर ही आहे एक आपण बघणार आहोत. वेहर का यूज करतात? वेहर स्टेटमेंट, त्यामध्ये जो वेहर क्लॉज यूज होतो सिलेक्टमध्ये, तो वेहर क्लॉज हा कंडिशन स्पेसिफाय करण्यासाठी यूज होतो. आफ्टर लर्निंग द सिलेक्ट स्टेटमेंट, नाऊ लेट सी हाऊ टू यूज वेहर स्टेटमेंट अलॉंग विथ द सिलेक्ट. द वेअर क्लॉज स्पेसिफाय द कंडिशन फॉर रोज और रोज कॉम्बिनेशन. जेव्हा तुम्हाला एखादी कंडिशन स्पेसिफाय करायची असेल तेव्हा आपण वेअर क्लॉज यूज करतो. आता इट इज मेनली यूज टू स्पेसिफाय कंडिशन फॉर सिलेक्टिंग रोज विच हॅव सेम व्हॅल्यूज इन सम कॉलम और रोज दॅट आर इन पर्टिक्युलर रेंज. और इन अदर वर्ड्स वी कॅन से वेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर रेकॉर्ड्स बेस ऑन सम क्रायटेरिया. मित्रांनो, तुमच्या टेबल्समध्ये खूप सारा डेटा असतो आणि त्या डेटामधून तुम्हाला सिलेक्टिव्ह कंडिशन सॅटिस्फाईड करणारे तुम्हाला रेकॉर्ड्स काढायचे असतात, तेव्हा तुम्ही वेहर हा क्लॉज वापरतात. आता त्याच्यासाठी क्वेरी स्ट्रक्चर कसं बरं होत असेल? सिलेक्ट, त्यानंतर कॉलम्स नेम्स, त्यानंतर फ्रॉम टेबल नेम, त्यानंतर वेअर क्लॉज आणि लास्टली कंडिशन आणि एंड ऑफ क्वेरी विथ सेमिकोलन. ओके, आता मित्रांनो उदाहरण बघूया. तर आता तुम्हाला समजा तुमच्या स्टुडंट डेटाबेसमध्ये असे स्टुडंट्सचे रेकॉर्ड्स काढायचे की जे पास आहे, किंवा असे रेकॉर्ड्स काढायचे असतील की ज्यांचे त्या स्टुडंटची सिटी ही नाशिक असेल फॉर एक्झाम्पल, त्यावेळेस आपण काय करू? आपलं क्वेरी कशी होईल? सिलेक्ट नेम फ्रॉम student where city is equal to Nasik. Okay? तर मित्रांनो आता वेअर क्लॉज हा एक्झॅक्टली काय करतो, इट इज यूज टू एक्झॅक्ट ओनली दोज रेकॉर्ड, मीन्स इट यूज टू मॅच ओनली दोज रेकॉर्ड दॅट फुलफिल स्पेसिफाईड क्रायटेरिया. ओके, तर मित्रांनो आता वेअर क्लॉज हा वापरायचा असेल तर तुम्हाला खूप सारे ऑपरेटर्स वापरावे लागतील, कारण तुम्हाला वेअर क्लॉज मध्ये कंडिशन स्पेसिफाय करायची असेल. म्हणजे टू वर्क विथ वेअर क्लॉज फर्स्ट वी विल सी द ऑपरेटर विच कॅन बी यूज विथ इट. फर्स्ट ऑपरेटर वी विल सी इज इक्वल टू ऑपरेटर. आता तुम्हाला कंडिशन स्पेसिफाय करायची, त्यासाठी ऑपरेटरची गरज भासते. तर पहिला ऑपरेटर आहे इक्वल, तर इट इज यूज टू कम्पेअर कॉलम्स व्हॅल्यू विथ सम स्पेसिफाईड व्हॅल्यू. जेव्हा आपण दोन व्हॅल्यूंचं कम्पॅरिझन करतो तेव्हा आपण इक्वल ऑपरेटर हा यूज करतो. तर सेकंड आहे नॉट इक्वल टू ऑपरेटर. तर मित्रांनो इक्वलच्या अपोजिट, तर याच्याने काय होते, इट इज यूज टू चेक वेदर कॉलम व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू स्पेसिफाईड व्हॅल्यू. जेव्हा दोन गोष्टी ह्या इक्वल नाहीत असं चेक करायचं तेव्हा आपण नॉट इक्वल टू ऑपरेटर वापरतो. देन थर्ड इज ग्रेटर दॅन ऑपरेटर, इट यूज टू चेक वेदर कॉलम्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन स्पेसिफाईड व्हॅल्यू. कॉलमची व्हॅल्यू ही त्या ठराविक व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे ते जेव्हा तुम्हाला चेक करायचं असेल तेव्हा तुम्ही ग्रेटर दॅन ऑपरेटर हा यूज करतात. अँड फोर्थ इज लेस दॅन ऑपरेटर, इट इज यूज टू चेक वेदर कॉलम्स व्हॅल्यू इज लेस दॅन स्पेसिफाईड व्हॅल्यू. देन द फिफ्थ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ऑपरेटर, इट इज यूज टू चेक वेदर कॉलम्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्पेसिफाईड व्हॅल्यू. अँड लास्ट इज लेस दॅन ऑर इक्वल टू ऑपरेटर, इट इज यूज टू चेक वेदर कॉलम्स व्हॅल्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू स्पेसिफाईड व्हॅल्यू. तर मित्रांनो आता हे सहा ऑपरेटर्स आपण पाहिले, तर ते वेअर क्लॉज मध्ये कसे यूज करायचे. तर समजा तुम्हाला ज्यावेळेस कंडिशन द्यायची असेल की स्टुडंटचं फर्स्ट नेम हे पूनम असावं, म्हणजे जेव्हा तुम्ही कंडिशन देणार सिलेक्ट रोल नंबर कॉमा फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू पूनम देन फॉलोड बाय सेमिकोलन, तर ह्या स्टेटमेंटने काय होईल की ज्या स्टुडंटचे नेम फर्स्ट नेम हे पूनम असेल तर असेच रेकॉर्ड तुम्हाला डिस्प्ले होतील. तर यामध्ये तुम्ही कोणता ऑपरेटर वापरला, तर यामध्ये तुम्ही इक्वल हा ऑपरेटर वापरला. इक्वल टू ऑपरेटरचा उपयोग तुम्ही करून काय केलं, तर फर्स्ट नेम हे पूनम आहे अशी कंडिशन मॅचिंग केली आणि तेच रेकॉर्ड तुम्हाला सिलेक्ट स्टेटमेंट हे देईल. तर नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही वेअर क्लॉज यूज करतात त्यात आपण ऑपरेटर्स वापरू शकतो, म्हणजे जसे अँड ऑपरेटर आहे, ऑर ऑपरेटर आहे, इन ऑपरेटर आहे, बिटवीन आहे, लाईक ऑपरेटर आहे आणि अलाईज. तर काय होतात, तर दीज आर व्हेरियस ऑपरेटर यूज विथ वेअर क्लॉज. आता आपण ते पाहूया. तर पहिला आहे अँड ऑपरेटर, फर्स्ट इज अ अँड ऑपरेटर. अँड ऑपरेटर इज यूज टू चेक टू ऑर मोर कंडिशन ऍट दिस टाइम. तर मित्रांनो अँड ऑपरेटर हा दोन किंवा जास्त कंडिशन हे ऍट अ टाइम चेक करण्यासाठी वापरला जातो. देन सेकंड आहे ऑर ऑपरेटर, इट यूज टू चेक टू ऑर मोर कंडिशन ऍट अ टाइम. इन ऑर ऑपरेटर इट डिस्प्लेस रेकॉर्ड इफ आयदर फर्स्ट कंडिशन इज ट्रू और सेकंड कंडिशन इज ट्रू और बोथ कंडिशन आर ट्रू. देन थर्ड आहे इन ऑपरेटर, इन ऑपरेटर अलो टू स्पेसिफाय मल्टीपल व्हॅल्यूज इन वेअर क्लॉज. वी कॅन प्रोव्हाइड मल्टीपल व्हॅल्यूज फॉर अ कॉलम अँड द रेकॉर्ड्स मॅचिंग दीज व्हॅल्यूज विल बी सिलेक्टेड. देन फोर्थ आहे बिटवीन ऑपरेटर, बिटवीन ऑपरेटर सिलेक्ट्स अ रेंज ऑफ डेटा बिटवीन टूज व्हॅल्यूज. दीज व्हॅल्यूज कॅन बी नंबर टेक्स ऑर डेट. नंतर आहे नॉट बिटवीन ऑपरेटर, नॉट बिटवीन ऑपरेटर सिलेक्ट्स डेटा टाईप दॅट इज नॉट बिटवीन गिवन रेंज ऑफ टू टेबल्स. नंतर आहे लाईक ऑपरेटर, द लाईक ऑपरेटर इज यूज इन अ वेअर क्लॉज टू सर्च फॉर स्पेसिफाईड पॅटर्न इन कॉलम. इफ वी वॉन्ट if we have to find a common pattern in some columns, then we can use like operator. For this purpose, wildcards are used along with pattern for searching the data in database. The first hai percent symbol wildcard and second hai underscore. And last is alias operator. Using alias operator, we can give another name to table or columns. This can be good thing to do if we have very long or complex table name or columns name. An alias name could be anything, but usually it is kept in short.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऐकलं. सोनाली पाटील मॅडम यांनी याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. पण माझ्या मनात जसं काही प्रश्न आहेत तसं तुमच्याही मनात प्रश्न असतील तर तुम्ही आपल्याला फोन करायचा आहे. कोड नंबर आहे 0253 आणि आमचे फोन आहेत 2231 आणि 2233. मॅडम, माझ्याच मनात एक प्रश्न आलेला आहे, त्याचं मला उत्तर द्या. की मी बरेच डेटाबेस ऐकले आहेत पण रिलेशनल डेटाबेस म्हणून पण एक आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
ओके, रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय असतं? तर हा कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स आहे. म्हणजे रिलेशनल डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ डेटाबेस ऑर्गनाइज एज अ सेट ऑफ फॉर्मली डिस्क्राइब टेबल्स फ्रॉम विच डेटा कॅन बी ऍसेस. म्हणजे रिलेशनल डेटाबेस मध्ये काय येतं की सेट ऑफ टेबल्स येतो आणि त्यात काय असतो तो एक प्री डिफाईन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेला असतो. म्हणजे इच टेबल्स मध्ये काय असतं, इच टेबल्स म्हणजे काय असतो रिलेशन डेटाबेस मध्ये, तर टेबलला रिलेशन असे म्हटले जाते. त्यात काय असतं तर वन ऑर मोर डेटा कॅटेगरीज असतो, तो आपण कॉलमच्या फॉर्म्स मध्ये असतो. तसेच त्या टेबल्समध्ये काय असतं, रोज असतात. तर इन शॉर्ट रिलेशन डेटाबेस मध्ये सेट ऑफ टेबल्स असतात आणि हे टेबल्स आपण जेव्हा आपल्याला एकमेकांना कनेक्ट करायचे असतात किंवा त्याच्यामध्ये काही रिलेशन डिफाईन करायचं असतं, लिंक करायचे असतात, तेव्हा आपण दोन वेगवेगळ्या टेबलमध्ये जी कॉमन फील्ड असतात म्हणजे कॉलम्स असतात त्यांचा यूज करून आपण त्यांच्यामध्ये रिलेशन डिफाईन करतो. तर ते सगळे रिलेशनल डेटाबेसमध्ये येतात.
बरोबर. आपल्याला अजून एक प्रश्न एक मॅडम विचारत आहेत, तो तुम्ही त्याचं उत्तर द्याल.
तर माझ्या कम्प्युटरमध्ये कुठले कुठले डेटाबेस असू शकतात किंवा पाहिजेत?
मित्रांनो, आता एसक्यूएल तुम्हाला वापरायचं असेल तर एसक्यूएल हे वापरण्यासाठी आपण ओरॅकलचा डेटाबेस यूज करू शकतो. तसेच मायक्रोसॉफ्टने एसक्यूएल सर्व्हर हा डेटाबेस प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे तुम्ही मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर ह्याचा यूज करू शकतात. तसेच ऍसेसचा यूज करू शकतात आणि सायबेस म्हणून पण एक डेटाबेस अवेलेबल आहे, तर तो सुद्धा वापरू शकतात. म्हणजे एसक्यूएल हा तुम्हाला ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आणि ऍसेस बरोबर तुम्ही वापरू शकता.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज SQL या टर्मविषयी सविस्तर माहिती ऐकलेली आहे. आपल्याला माहिती दिली होती सोनाली पाटील मॅडम यांनी, या 2-3 वर्षापासून अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. त्यांचं शिक्षण MSc कॉम्प्युटर आणि सीडॅक झालेलं आहे. अतिशय सविस्तर मार्गदर्शन त्यांनी आपल्याला SQL बद्दल दिलेलं आहे आणि त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींतर्फे मी त्यांची आभारी आहे. मॅडम धन्यवाद.
धन्यवाद.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि ज्ञानाचा झरा घरोघरी आम्ही पोचवण्यासाठी आपण ऐकत राहणार आहात यशवाणी रोज 12 ते 1 या दरम्यान. आणि त्यासाठी लॉग इन करायचं आहे ycmou.digitalyunivercity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी. यामध्ये विविध शिक्षणक्रमावर आधारित अभ्यासक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. मार्गदर्शनानंतर आपले काही प्रश्न असतील तर ते पण आम्हाला आपण विचारू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे कोड क्रमांक 0253 आणि फोन नंबर्स 2231480 2231481 आणि 2230334. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. दुपारचा 1 वाजतोय. आता आम्ही इथेच थांबत आहोत. पुन्हा आपली भेट उद्याच्या कार्यक्रमात 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.